हॅलो, वाघमारे सर बोलताय का? नमस्कार सर, मी सिद्धेश बोलतोय पारासे स्कीम मधून. मागे आपण जी इन्क्वायरी केली ती प्रोजेक्ट संदर्भात, तर त्याविषयी विचारत होता की पुढे प्लॅन्स आहेत सर आपले? नाही सर, कुठल्या एरियामध्ये बघताय सर तुम्ही? कात्रज किंवा आंबेगाव साईडला बघताय का? बरोबर, त्याबाबत तरी काही सध्या स्कीम नाही आमची, पण तुम्हाला दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये जरी वाटलं तर मला फोन करू शकता या नंबरवर. ओके सर, ठीक आहे, थँक्यू.